अध्याय 11. काबूलच्या बसमध्ये इतर प्रवाशांबरोबर मी देखील दाटीवाटीने बसलो होतो. बसच्या दोन्ही बाजूंना दोन लांब लाकडी फळ्या होत्या. हीच काय ती बसण्याची व्यवस्था. मध्यभागी अनेक कोंबड्यांचा जोर जोरात कलकलाट सुरू होता. त्याचबरोबर त्यांनी आपले पंख फडकवल्यामुळे आसपास त्यांची पिसे विखुरली होती. कोंबडे मोठ्याने आरवत पंख फडफडवीत आपली छाती फुगवीत होते. शेळ्या मेंढ्या इकडे तिकडे नाक खुपसून काहीतरी खायला मिळेल का ते शोधित होत्या. तर काही मेंढे मालकाभोवती उभे राहून बॅ बॅ आवाज करीत होते. या प्राण्यांनी आपल्या सोबतीला घोंगावणाऱ्या माशा आणि इतर किडेही आणले होते. एक मन मिळाऊ बकरी माझ्या नजरेत नजर घालून काहीतरी मिळेल अशा अपेक्षेने पाहू लागली आणि लगेच तिने उत्साहाने माझ्या जीन्सची खालची बाजू चक्क चावायला सुरुवात केली. बहुतेक माझी जीन्स तिला स्वादिष्ट वाटली असणार, कारण दुसऱ्या बकरीने आता दुसऱ्या पायातील बाजू चावायला सुरुवात केली. तेवढ्यात एक कोंबडी सरळ माझ्या मांडीवर येऊन चोच मारू लागली. हा प्राण्यांचा फिरता कळप इतर प्रवाशांकरिता रोजची बाब असली पाहिजे, कारण ते माझ्याकडे बघून केवळ हसत होते. करडी पट्ट्यांची जीन्स, गळ्यापर्यंत येणारा करडा टी शर्ट आणि लांब केस असलेला माझ्यासारखा विचित्र प्राणी पाहून त्यांनाही कदाचित धक्का बसला असावा. बस थांबली आणि त्यातील सर्व मनुष्य प्रवासी खाली उतरले. तेथील वाळवंटात आपापल्या प्रार्थनेच्या सतरंजा पसरून सर्वांनी पवित्र मक्केला स्मरून प्रार्थना म्हटल्या. बसमध्ये केवळ इतर पशु आणि मी एवढेच होतो. मी एकदा वाचले होते की आध्यात्मिक मार्गाशिवाय जीवन जगणारे मानव म्हणजे केवळ दोन पायांचे पशु होत. सध्या मी अनेक धर्मांविषयी संशोधन आणि अभ्यास करीत असलो तरी मला माझा असा स्पष्ट मार्ग अजूनही दिसत नव्हता. भाविक मुसलमान बाहेर प्रार्थना करीत असले तरी मला वाटत होते की मी माझ्या सोबत्यांबरोबर बसमध्येच बसून आहे. फार पूर्वी मोगल साम्राज्याची राजधानी असणारे काबूल एकेकाळी अत्यंत सौंदर्यसंपन्न शहर होते. पर्वतीय पठार आणि चहूबाजूंना बर्फाच्छादित शिखरे असलेले काबूल पाहताच मी समजलो की ही अफगाणची राजधानी तसेच सर्वात महत्त्वाचे शहर असणार. मला इथे जेफ आणि रॅमसे पुन्हा भेटले. त्यांना काबूलमध्ये येऊन आठवडा झाला होता. प्रसिद्ध ग्रँड ट्रंक मार्गे ते भारतात जाण्यासाठी उत्सुक होते. आम्ही खैबर खिंडीतून पाकिस्तानात जायची योजना आखली. भल्या पहाटे आम्ही बस स्टँडवर आलो. जेफने आधीच तिकिटे घेतली, मात्र बसमध्ये चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांना बाहेर उभे असलेल्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांना आपापली कागदपत्रे दाखवणे आवश्यक होते. जेफ आणि रॅमसे रांगेत माझ्यापुढे उभे होते. सर्व सोपस्कार आटोपल्यावर ते दोघे बसमध्ये चढले. परंतु माझी वेळ आली तेव्हा काहीसा गोंधळ झाला. एका अधिकाऱ्याने माझा पासपोर्ट हिसकावून घेतला आणि मला इमिग्रेशन कार्यालयात घेऊन गेला. आणि दुर्दैव म्हणजे तेवढ्याच चालकाने बस सुरू केली आणि माझे तिकीट घेऊन तो निघून गेला. जेफ आणि रॅमसेने माझे तिकीट स्वतःबरोबर ठेवले होते आणि त्यांना माहीतही नव्हते की मी मागेच आहे. दुसऱ्या इमिग्रेशन अधिकाऱ्याने माझी देश सोडण्याची चुकीची तारीख नोंदवली असल्यामुळे गोंधळ झाला होता. त्यांची चूक निदर्शनास येताच त्यांनी मला पुढे जाऊ दिले. काबूलमध्ये एकटाच असल्यामुळे पुढे काय करावे हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. खैबर खिंड हिच ऐक करून जाण्याचा विचारच मुळी मनाला शिवत नव्हता, कारण पृथ्वीवरील सर्वात दहशतवादी कारवायांचा प्रदेश म्हणून खैबर खिंड कुप्रसिद्ध होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानाच्या सीमेवरील या प्रदेशासंबंधी माझ्या प्रवासात मी अनेक भयावह गोष्टी ऐकल्या होत्या. तेथील भयानक कडे कपारी आणि युद्धखोर टोळ्या ज्या कोणताच कायदा मानित नाहीत याच्यासंबंधीच्या कथा ऐकल्या होत्या. उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या प्रथेप्रमाणे येथेसुद्धा भरलेल्या बंदुका गोळीबारानेच भांडणे मिटवली जायची. खून मारामाऱ्या आणि चोऱ्या या दैनंदिन घडणाऱ्या घटना होत्या. मी असेही ऐकले होते की प्रवाशांनी भरलेल्या बसेसना बंदुकांच्या धाकावर रोखून कधी प्रवाशांना लुटले तर कधी सरळ मारले जायचे. याकरिता बस चालविणाऱ्या कंपन्यांना या जमातीच्या नेत्यांना हप्ते द्यायला लागायचे. या गोष्टी किती खऱ्या खोट्या होत्या ते समजायला मार्ग नव्हता, पण त्याची शहानिशा करण्याचे हे तरी स्थान नव्हते. मग मी करावे तरी काय? बसचे तिकीट विकत घेण्यासाठी माझ्याजवळ अजिबात पैसे नव्हते. काबूलच्या रस्त्यावरून असाच भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा विचार करीत मी भटकत होतो. तो दिवस असाच गेला. रात्र होताच गारठवणारी थंडी सुरू झाली. माझ्याकडे गरम कपडेही नव्हते, तसेच निवाऱ्याची सोय देखील नव्हती. पौर्णिमेचा चंद्र एका बर्फाच्या गोळ्याप्रमाणे दिसत होता. हुडहुडी भरल्यामुळे एका निर्जन रस्त्याकडेला बसून मी ध्यानक्रियेत डोळे मिटून घेतले. हार्मोनिका ओटाशी धरून मी खोल हृदयातून एक गीत वाजवू लागलो. काही वेळाने डोळे उघडून पाहतो तर एक रूपवान सुडौल तरुणी माझ्यासमोर उभी होती. तिचे गडद सोनेरी केस थंड वाऱ्याच्या धुळकेबरोबर उडत होते. दयाद्र कटाक्ष टाकीत तिने मला विचारले, अरे अशा मध्यरात्रीच्या वेळी तुझ्या अंगावर गरम कपडे देखील नाहीत, अशा गारठवणाऱ्या अवस्थेत तू इथे काय करतोस? चमकणाऱ्या निळ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत प्रश्न विचारित असताना ती देखील कुडकुडत होती. मी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. अत्यंत मृदू स्वरात ती म्हणाली, मी हॉलंड देशातून आले आहे, पण गेली अनेक वर्षे मी काबूलमध्येच राहते. तुला हवे तर रात्रीसाठी माझ्या घरी ये, थोडा आराम कर. आभार मानून मी तिच्या मागून निघालो. बाहेरच्या बर्फाळ थंड रस्त्याच्या अगदी उलट ती मला एका दारातून सुंदर उबदार वातावरण असणाऱ्या एका खोलीत घेऊन गेली. सोनेरी हिरव्या रंगांच्या पडद्यांनी सजलेल्या खोलीत एक पांढरा सोफा आणि सुंदर जेवणाचे टेबल व खुर्च्या अशी सजावट होती. तिने मला त्या मुलायम सोफ्यावर बसण्यास सांगितले. हायलँड पार्कमधील माझे घर सोडल्यानंतर मी असे काहीच अनुभवले नव्हते आणि घर सोडून तर युगेच लोटली आहेत असे वाटत होते. त्या उंच तरुणीने मला जेवणाचे निमंत्रण दिले. लोणी लावलेला गरम पाव, भाजी आणि चॉकलेट केक अशा वस्तू माझ्यासमोर मांडून ठेवल्या. माझ्या मनात विचार आला की माझी बस चुकली हे एका अर्थी बरेच झाले. अवांतर गप्पा झाल्यावर तिने मला झोपण्याची विनंती केली. त्या थंडीत बसून राहिल्यामुळे तू खूपच थकला भागला दिसत आहेस. दोन पलंग असलेल्या एका खोलीत नेऊन ती पुढे म्हणाली, तू इथे झोप, मी माझ्या खोलीत जाऊन झोपते. अचानक बाजूच्या खोलीतून एक धिप्पाड माणूस आत आला. तिने त्याची ओळख करून देत म्हटले, हा माझा अंगरक्षक आहे, तो एक अफगाणी लढवय्या आहे, माझा आज्ञाधारक आहे. मी त्या महाकाय आकृतीकडे पाहतच राहिलो. तो जवळजवळ 6'4" उंच होता. त्याच्या पर्वतासमान देहावरील प्रत्येक अवयवातून पाषाणासारखे स्नायू दिसत होते. त्याचे तेल लावून तुकतुकीत केलेले लांब केस कोळशाप्रमाणे काळे होते आणि तोंडावरील दाढीचे खुंट स्पष्ट दिसत होते. मी माझ्या पलंगावर बसलो आणि तो अफगाण योद्धा दुसऱ्या पलंगावर बसला. डोळे किलकिले करून माझ्याकडे त्याने गुरगुरत पाहिले, आपल्या दोन्ही मुठी आवळल्या, दोन्ही हात उंचावले आणि एक लांब लचक गुरकावणारी जांभई दिली. त्याच्या देहामधून येणाऱ्या घामाचा दुर्गंध संपूर्ण खोलीत सुटला होता. ती तरुणी म्हणाली, हा माझा रक्षक आहे. आपल्या मुठीच्या एका ठोशाने एकाचे डोके फोडताना मी याला पाहिले आहे, तू आता झोप, असे बोलून ती आपल्या खोलीत निघून गेली. एका मण्यांच्या पडद्याआड जाण्यापूर्वी तिने दिवा विझवला आणि म्हणाली, मी माझ्या बेडरूममध्ये जाते. तो अफगाण योद्धा माझ्याच खोलीत राहिला. आश्चर्य म्हणजे तो इतका जवळ असलेला पाहून मला सुरक्षितही वाटत होते. ते घर इतके उबदार आणि सुखदायी होते की पलंगावर थकलेले अंग टाकताच मला अत्यंत भाग्यशाली वाटले. या सोज्वळ बाईने माझ्यावर दया केली नसती तर मी त्या गारठवून टाकणाऱ्या रात्री कसा काय जिवंत राहिलो असतो. अंगावर मऊ चादर घेत त्या प्रेमळ अनुभवाचा आस्वाद घेत मी गाढ झोपी गेलो. काही मिनिटांनी माझे डोळे उघडले. मी पाहतो तर ती युवती तो मण्यांचा पडदा बाजूला सारत होती. तिने अंगात केवळ एक तलम पारदर्शी रेशमी नाईट गाऊन घातला होता. उदबत्तीचा सुगंध दरवळत होता. त्याचबरोबर मधुर संगीतही वाजत होते. ती माझ्या पलंगाजवळ आली. माझ्या अगदी कानाजवळ येऊन गोड स्वरात म्हणाली, तू किती सुंदर, तरुण, किती चांगला आहेस. तिचे डोळे वासनेने वकवकलेले होते. तिने गाऊन सैल केला. तो बाजूला करीत आपला अनावृत्त देह मला अर्पण करण्यासाठी हात पुढे केले. लागलीच हाताचा विळखा माझ्या मानेभोवती टाकून अत्तराने घमघमलेले शरीर माझ्या अंगावर लोटून दिले. माझी मती गुंग झाली. माझ्या जीवनप्रवासाच्या मूळ ध्येयावर मन केंद्रित करण्याकरिता मी संघर्ष करू लागलो. मला क्षमा कर, मला हे नको, कृपा करून मला झोपू दे, मी तिच्याकडे विनवणी केली. माझ्या विनंतीला न जुमानता तिने विविध प्रकारे मला उत्तेजित करण्याचे प्रयत्न केले. कृपया मला सोड, एवढेच काय ते शब्द मी उच्चारू शकलो. एका मृत थंड माशाप्रमाणे मी तिथेच निश्चेष्ट पडून राहिलो. वासना अनावर झाल्यामुळे चवताळून ती माझ्या कानात पुटपुटली. जर तू माझी इच्छा पूर्ण नाही केलीस तर हा माझा अंगरक्षक तुझ्या डोक्याची शकले करील. तुला सुटकेचा मार्गच नाही. तरीसुद्धा मी तिचा अव्हेर केल्यामुळे मदतीकरिता तिने आक्रोश सुरू केला. तो अंगरक्षक पलंगावरून ताडकन उठला आणि धावत येऊन ओरडला, मुकाट्याने तिचे ऐक, नाही तर मरायला तयार हो. माझे डोके गरगर फिरू लागले. त्या मोहक कामिनीने माझ्यावर जाळे टाकण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि मी थरथरत तिच्या देहाखाली पडून राहिलो. दरम्यान त्या अफगाणाने माझे केस खेचून म्हटले, कबूल हो नाहीतर मर, कबूल हो नाहीतर मर. या शब्दांचा माझ्या डोक्यात जणू काही बॉम्बसारखा स्फोट झाला. माझ्या मनात प्रश्नांची एकच गर्दी झाली. हे एक दुःस्वप्न आहे? मी तिला शरण जावे की मरण पत्करावे? हे माझ्याच बाबतीत का बरे घडत आहे? अंगातील संपूर्ण ताकदीनिशी मी त्या बाईला एका झटक्यात दूर ढकलले. माझी पिशवी आणि बूट घेऊन मी दाराच्या दिशेने पळालो. माझी स्लीपिंग बॅग मात्र तिथेच राहिली. ती बेभानपणे किंचाळली. तिचा अंगरक्षक ओरडून मला पकडण्यासाठी झेपावला, परंतु मी त्याला धुलकावणी दिली. सर्व बळानिशी मी त्या दारातून पळालो, तो सरळ रस्त्यावरच. तो अंगरक्षक माझा पाठलाग करीत आला. क्रोधाने कर्कश किंचाळत होता. मी जराही मागे वळून न पाहता धावत होतो, कारण त्याची भली मोठी मूठ माझ्या डोक्याची शकले करील हा विचारच भयंकर होता. मी धाव धाव धावलो आणि कसाबसा निसटलो. पुन्हा एकदा मी एकटा होतो. कोठे जावे हेच समजत नव्हते. त्यात वेळ मध्यरात्रीची. काबूलच्या निर्मनुष्य रस्त्यावर भटकताना मला वाटले की ज्या गारठवून टाकणाऱ्या रात्रीची मला पूर्वी जितकी भीती वाटत होती तीच रात्र आता मला आश्रय देत आहे. तो बर्फाळ चंद्र ज्याने माझ्या हाडांपर्यंत थंडी भरली होती तोच आता माझ्या भ्रमित मनाला ऊब देत होता. कोणत्याही विशिष्ट दिशेला जाण्याची सक्ती नसल्यामुळे मी आता मुक्त होतो. आकाशातील तारकांकडे पाहत कामवासनेच्या सामर्थ्याविषयी मी चिंतन करू लागलो. संभोग क्रिया परमेश्वराचे वरदान ठरू शकते, पण जेव्हा तिची परिणिती कामविकारात होते तेव्हा ती संपूर्ण बुद्धीचे हरण करते. या कामवासनेला संतुष्ट करण्याकरिता लोक अत्यंत घृणास्पद कार्यही करू लागतात. जेव्हा काम अतृप्त राहतो तेव्हा लोक आपली सद्बुद्धी गमावून बसतात. मी या सत्याचा विचार करू लागलो. इतिहास साक्षी आहे की सर्व पंथांमध्ये संत होऊन गेले ज्यांनी संभोगाला एक ईश्वरी आशीर्वाद समजून सुंदर परिवारांचे संगोपन केले. माझ्या मनात असाही विचार आला आणि खरोखर आश्चर्य वाटले की त्याच इतिहासात असेही आहे की अनेक संतांनी ब्रह्मचर्याचे पालन केले. जितका मी अधिक विचार करू लागलो तितका माझ्याच प्रश्नांमध्ये गुरफटलो. कदाचित या संतांना स्त्रीप्रती असणारे आकर्षण त्यांच्या अनन्य ईश्वरभक्तीत येणारे विघ्न वाटत होते. त्यांना या शक्तीचा प्रवाह प्रार्थना आणि भक्तीच्या दिशेने वळवायचा होता. मी देखील याच्याच शोधात होतो. हेच खरे उत्तर असावे. त्यामुळेच तर मी इटलीतील आयरीनला नकार दिला असावा. मी विचार केला, प्रेम एक हृदयाची भेट आहे. शुद्ध प्रेम निस्वार्थ असले पाहिजे. जसा काबूल शहरावर पूर्ण चंद्र उगवून तेथील पर्वतावर आपली किरणे टाकू लागला तशी मी उर्वरित जीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. कडाक्याच्या बोचणाऱ्या थंडीने मला वेढलेल्या अवस्थेत माझ्या प्रतिज्ञेचे रक्षण करण्यासाठी मी परमेश्वराची प्रार्थना केली. काबूलच्या नयनरम्य पर्वतराजींमधून सूर्य उगवला. मी लगबगीने बसस्थानकावर पोचलो. पुढे काय होईल काहीच कल्पना नव्हती. परत येणाऱ्या बस चालकासोबत जेफने माझे तिकीट पाठवले. मला हायसे वाटले. जेफने काही पैसेसुद्धा पाठवले होते. बसमध्ये चढण्यापूर्वी मी काबूलचे शेवटचे दर्शन घेतले. अफगाणिस्तानच्या या डोंगराळ पठारावर घेतलेल्या या प्रतिज्ञेचे पालन करण्याबाबत मी दृढनिश्चयी होतो. अशी प्रतिज्ञा स्वीकारण्याकरिता परमेश्वराकडे प्रार्थना करीत मी माझ्या प्रबोधनाच्या आंतरिक प्रवासातील महत्त्वाचे पाऊल उचलले होते. मी परमेश्वराचे मनपूर्वक आभार मानले. मी खिडकीतून पाहू लागलो. कोरड्या जमिनीवर तीव्र चढणीच्या टेकड्या दिसू लागल्या. त्या टेकड्यांच्या उतरणीवर गरीब शेतकरी काहीतरी तुरळक पीक पेरण्यासाठी राबत होते. हे वाळवंटी पर्वतच खैबर खिंडीतील या लोकांना त्यांच्या एका वेगळ्या जगात बंदिस्त करून ठेवित होते. स्वसंरक्षणाकरिता स्थानिक लोक बंदुका बाळगून होते, तर काहींनी गोळ्यांचे पट्टे छातीवर बांधले होते. बस मार्ग काढीत जात असताना गावठी बंदुका तयार करणारे अनेक कारखाने दिसले. या बंदुका कोणीही विकत घेऊ शकत होते. दूरवर धुळेने भरलेल्या रस्त्यावरून सामान घेऊन जाणारे उंटांचे तांडे दृष्टीस पडत होते. गचके खात आणि खड्ड्यातून मार्ग काढीत आमची बस खैबर खिंड पार करीत होती. खिडकीतून बाहेर पाहत मी माझ्या मनपटलावर अलेक्झांडरला पाहू लागलो. इसवी सन 4 अलेक्झांडर ही खिंड पार करून भारतावर आक्रमण करण्यास आला होता. चेंगीज खानाची 13व्या शतकातील रक्तरंजित आक्रमणे मला दिसली. तसेच मोगल सम्राटांच्या विशाल सेना या उपखंडाला लुटण्याकरिता आणि प्रांत काबीज करण्याकरिता दौडत आहेत आणि येथील जमातींचे योद्धे इंग्रज सैनिकांचे शिरकाण करीत आहेत हेही मला मनचक्षून समोर दिसले. येथील स्थानिक पश्तून जमातीकरिता रक्तपात आणि मृत्यू या पिढ्यानपिढ्या दैनंदिन घटना होत्या. अस्तित्वाकरिता चाललेल्या संघर्षाची चिन्हे या जमातीच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटली असली तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एका तपस्व्याचे भावही उमटले होते. या लोकांच्या बाबतीत ऐकलेल्या सर्व भयानक कथा आठवून मला आता त्यांचा सन्मान करण्यात आनंद होत होता. म्हणून बसच्या खिडकीतून का होईना, पण मी त्यांचा सन्मान केला. संध्याकाळी आमची बस पाकिस्तानातील पेशावर येथे पोहोचली. सहज कुतूहल म्हणून मी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका काळ्या बुरखाधारी वृद्ध महिलेजवळ आलो. तिच्यासमोर गोंडपाटावर अनेक किडूक मिडूक वस्तू विक्रीकरिता ठेवल्या होत्या. आजीबाई काय विकत आहेत हे पाहण्याकरिता मी आणखी जवळ गेलो. पितळी ढोपा? आजी पितळी ढोपा विकत होत्या. धार धार पाती असलेल्या या ढोपा मांसात शिरून बाहेर येताना मांस चिकटून यावे याकरिता तयार केल्या जात असत. क्रौर्यकर्माच्या या शस्त्रांना मौल्यवान खडे जडवलेले होते. त्या पितळी ढोप्यात एक छुपा खटका होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे मी तो दाबतात एक पाते बाहेर आले. मला ते पाहूनच घेरी आली. आजीला ते माझ्या गळ्यात मारावयाचे होते, पण मीच नम्रपणे तेथून निघून गेलो. आता भारत केवळ एकाच देशाच्या अंतरावर होता. मी औत्सुक्याने प्रवासाकरिता लाहोर या प्राचीन शहरात आलो. तेथे मला भारतात जाण्याचा विजा मिळणार होता. वाटेत मला अनेक चांगले लोक भेटले. काहींनी मदतीचा हात पुढे करून मला घरच्यासारखी वागणूक दिली, तर काहींनी भोजन, तर इतरांनी बस आणि ट्रकमधून प्रवास करू दिला. भल्या पहाटे मी लाहोरमधील भारतीय दूतावासासमोर उभा होतो. निरभ्र आकाशात मोठाले ससाणे घिरट्या घालीत होते. दूतावासाचे दरवाजे एकदाचे उघडले तेव्हा मी आत शिरून भीतभीतच माझा पासपोर्ट एका अधिकाऱ्याला दिला. त्याने शिक्का मारताच माझे हृदय आनंदाने नाचू लागले. जणू काही मला देवलोकात जाण्याचाच विजा मिळाला होता. भारत एका पावलावर येऊन ठेपला होता. योगी, लामा आणि साधू संतांची भूमी आता माझी वाट पाहत होती.